नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होत असून कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला पूर आला आहे. बीड शहरात मुसळधार पावसामुळे काही भागात घरामध्ये पाणी शिरलं. लातूर जिल्ह्यात जडकोट तालुक्यातल्या बेळसांगवी गावातून अनेक नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं. नांदेडमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला महापूर आला आहे. नाशिकमध्ये गंगापूरसह अनेक धरणातून विसर्ग वाढवला आहे. धुळे जिल्ह्यात पांझरा बोरी अरुणावती नदीला पूर आला आहे. अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांसह सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावं अशा सूचना त्यांनी केल्या. येणारे सण स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरे करण्याचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला. आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो असं ते म्हणाले. व्होकल फॉर लोकल हा खरेदीचा मंत्र बनला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं लातूर इथं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. चंदनशिव यांनी ग्रामीण समाजातली स्थित्यंतरं चित्रित केली. त्यांच्या नावावर 5 कथासंग्रह, ललित, समीक्षा आणि संपादन आहेत. 28व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं तसंच राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.